बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, वयात येत असताना मुलींनी व्यायाम करणे गरजेचे आहे. जसे खेळकूद याकडे लक्ष द्यायला पाहिजे, हसत राहायला पाहिजे, त्याचप्रमाणे सकस आहार खाणे आवश्यक आहे. त्यांनी आहारामध्ये पालेभाजी, फळे, दूध, दही, तूप, चपाती यांचा समावेश करावा. आवडत असल्यास मांसाहार घ्यावा. आशा आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीत सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न असेच बालवाणीवर विचारत राहा.